अध्याय 18वा श्लोक 47वा श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनिष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्। अगा आपुलाः स्वधर्मु आचरणी जरी विषमु तरी पहावा तो परिणामु फळेल जैने। जई सुखालागी आपणपया निंबची आथी धनंजया तई कडुवटपणा तयाचिया उभगी जैना। फळणया ऐलीकडे केळी ते पाहता आस मोडे ऐसी त्यजिली तरी जोडे तैसे के गोमटे। तेवी स्वधर्मु साकडू देखोनी केला जरी कडू तरी मोक्ष सुरवाडू अंतरलाकी। आणि आपुली माये कुब्ज जरी आहे तरी जीजे ते नोहे स्नेह कुरहे की। येर जिया पराविया रंभे हुनी बरविया तिया काय कराविया बाळके तेने। अगा पाणिया हुन बहुवे सुखी गुण कीर आहे परी मीना काय होये असणे तेथ। पै आघविया जगाजे विष ते विष किडियाचे पियुष आणि जगा गुळ ते देख मरण तया। म्हणोनी जे विहित जया जेणे फिटे संसाराचे धरणे क्रिया कठोर तरी तेणे तेची करावी। येरा परा आचारा बरविया ऐसे होईल टेकलया पायांचे चालणे डोईया केले जैसे। या लागी कर्म आपुले जे जाती स्वभावे असे आले ते करी तेने जिंतिले कर्म बंधाते। आणि स्वधर्मूची पाळावा परधर्मू तो गाळावा हा नेमूही पांडवा न कीजेची मा। तरी आत्मा दृष्ट नोहे तव कर्म करणे का ठाये आणि करणे तेथ आहे आयासु आधी।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सुमति। मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु। मामे वैश्यसि युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः। नवव्याध्यातला 34वा श्लोक आपण घेऊ आणि आपल्या मूळ विषयाला थोडीशी बगल देणारं हे प्रकरण जानेवारीपासून आपण सुरू केलं तर ते संपू। आपला मूळ विषय चाललेला आहे पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य। नवविधा भक्तीतले हे जे चार प्रकार त्या चार प्रकारांवर निरूपण करत असताना आपण इथपर्यंत येऊन पोचलो। खरं म्हणजे अर्चन प्रकार त्यामुळे पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मनः। हा श्लोक आणि त्याच्या पुढचे मागचे काही श्लोक भक्ती करता अर्पणा करता भजना करता म्हणून आपण तेव्हा घेतलेले होते। हे श्लोक घेता घेता शुभाशुभ फलैहि एवं मोक्षसे कर्म बंधनैहि संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपैष्यसि। पत्र पुष्प फल आणि तोय भक्तीनी मला जो अर्पण करतो ती भक्ती पाहताना आपण अनन्यास चिंतयंतो माम ये जना हा पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम असा याच्याही आधीचा श्लोक जवळपास 5-6 श्लोक आधीचे तिथपासून अनन्यहून भक्तीचं महत्व हे समजून घेऊन मग पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति। पत्र पुष्प फल तोय जी आपली स्वतःची म्हणून कोणतीच गोष्ट नसते। पत्र आपण निर्माण केलेलं नाही, भगवंताला अर्पण करायचं आहे। पुष्प देखील तसंच आहे, भगवंताच्याच विश्वात निर्माण झालेलं। तोय देखील जो मला भक्तीनी अर्पण करतो, मी म्हणजे कोण आणि कसा हे पाहण्यासाठी आपण थोडं मागं गेलो आणि अनन्य भक्तीचं एक महत्व आपण तेव्हा पाहिलं आणि एकदा या अर्पणाची सवय लागली की मग सर्व कर्म देखील अर्पण होतात किंवा अर्पण होणं अपेक्षित आहे। यत करोषी यदश्नासी यत जुहोषी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम। हे अर्जुना जे जे करशील जे जे खाशील जे जे होमिशील होम करशील आणि जे जे देशील दान करशील कर्म आहे। कर्मामुळं भोग आहे अश्नासी। कर्म आणि भोग झाल्यानंतर भगवंताची आठवण आहे म्हणून होम आहे आणि होम ही झाल्यानंतर समाजाचं समाजाला परत करायचं म्हणून दान देखील आहे। हे सर्व जे जे करशील ते मला मत अर्पण बुद्धीनी परमात्म्याला अर्पण बुद्धीने तू कर। इथपर्यंत भगवंतांच्या निरूपणाचा जो ओघ होता तो निर्गुण निराकार परमात्मा आणि सगुण साकार अवतार कसंही घेतलं तरी चालेल असा होता, पण मुख्यतः झोक हा निर्गुण निराकार परमात्मा असाच आहे। अशा कृतींमुळे काही शुभ आणि अशुभ फल अपरिहार्यपणे कर्मांमुळे निर्माण होतील, पण मला अर्पण केल्यामुळं तू त्याच्या शुभ आणि अशुभ या फलांपासून देखील सुटशील। अशा प्रकारे म्हटलं तर तुझ्या जीवनात संन्यास असेल अर्पण असेल आणि म्हटलं तर माझ्याशी तू एकरूप होऊन हे करशील म्हणून संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मुक्त होऊन जाशील माम उपैष्यसी मला येऊन मिळशील। हा जो मी आहे तो मी कसा आहे तर मी सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी अत्यंत सम आहे। समोहम सर्व भूतेषु नमे द्वेष्योस्ति न प्रियः मला द्वेष कोणीही नाही। निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अशा परमात्म्याला कोणीही द्वेष नाही। गायीची तृषा हरू की व्याघ्रा विष होऊनी मारू ऐसे नेणे चिगा करू तोय जैसे परमात्म्याच्या निर्माण केलेल्या जगतामध्ये देखील प्रिय आणि द्वेष नाही. झाडाची सावली ही सज्जनाला देखील आणि चोराला देखील एकसारखी सावली देते. त्या झाडाला द्वेष नाही कोणी आणि कोणी प्रिय नाही. परमात्म्यानी निर्माण केलेलं जे विश्व आहे ते विश्व देखील या प्रकारेच आचरण करतं. अशा तऱ्हेने मी सम आहे, अव्यक्त निर्गुण निराकार असा परमात्मा आणि त्याचं जे कार्य चाललेलं आहे या जगतामध्ये ते सर्वांच्या बाबत अत्यंत सम आहे. सम आहे पण शुभ आहे, कल्याणाकरता आहे, अकल्याणाकरता नाही. त्याच्या समत्वामध्ये काय जे व्हायचं असेल ते होवो, माझा कोणाशी संबंध नाही असं समत्व नाहीये. तर त्याचं समत्व हे शुभानी भरलेलं आहे. ते शुभ आणि सम आहे, ते एकसारखं पवित्र आहे. अशा मला जो भक्तीनी भजतो त्याच्या ठिकाणी मी येऊन राहतो, त्याला मी परमात्मा हा त्याच्या अंतःकरणात राहिल्यामुळं आपणही परमात्मा स्वरूप असा बोध प्राप्त होतो. त्याच्या ठिकाणी मी राहतो आणि माझ्या ठिकाणी तो वस्तीकर होऊन राहतो. इथपर्यंतची ही भगवद्गीता 29व्यापर्यंतची 9व्या अध्यायातली ही निर्गुण आणि सगुणाला देखील लागू आहे, पण मुख्यतः निर्गुणाला लागू आहे, परमात्म स्वरूपाला लागू आहे अशीच. पण त्याच्या पुढे मात्र अजून एक आश्चर्यकारक वळण, ते म्हणजे केवळ सगुणाकरता म्हणून सांगितली गेलेली अशी भगवद्गीता पुढच्या 4-5 श्लोकात निर्माण झाली. दुराचार्यातला दुराचारी जरी मला अनन्य होऊन भजेल, साधू एव समंतव्य. दुराचारातल्या दुराचारी पुरुष हा भजेल, पण त्याला त्याच्या स्थूल बुद्धीमुळं, वैषयिक बुद्धीमुळं आणि तमोगुणामुळं, सूक्ष्म इंद्रिय मन पलीकडचा जाणून घेण्यासाठी अत्यंत कठीण अशा परमात्म्याला तो भजण्याची शक्यता जवळपास नाही. असं असल्यामुळं तो जेव्हा भजतो तेव्हा तो सगुण रूपावर भाळतो. वाल्ह्याला नंतर बोध झाला तो नारदांमुळं भारावून गेला. दुराचार्यातला दुराचारी होता, त्याच्यासमोर तत्वज्ञान सांगून काही उपयोग नव्हता. त्यांनी जे पुण्य शरीर पाहिलं नारदांचं, इतकं पुण्य चरित असं जीवन त्याच्यासमोर उभं होतं की तो नारदांचा भक्त झाला, नारदांचा शिष्य झाला. आणि नारदांच्या भक्तीपोटी तो रामनाम घ्यायला लागला. रामनामाचं महत्व आहे कारण वाल्ह्या कोळ्यांनीच रामनाम घेतलं आणि नामस्मरण करून तो बोधाला प्राप्त झाला. पण रामनामाचं स्वतंत्र महत्व नाहीये, सद्गुरूंनी दिलं म्हणून रामनामाचं महत्व आहे. सगुणांनी दिलं म्हणून नामाचं महत्व आहे. नामाचं महत्व आपल्या ठिकाणी जरी असलं तरी देखील वाल्ह्याला वेध लागले. आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटायला लागलं. आपल्या पापांची जाणीव झाली. एवढंच नव्हे तर आपण कर्तव्य म्हणून जे काही केलं ते तुमचं तुम्ही बघून घ्या असं पत्नी आणि मुलं म्हणायला लागली. तुमच्या पापात आम्ही वाटेकरी नाही, तुम्ही केलं म्हणून काय झालं, तुम्ही तुमचं कर्तव्य केलं. तुमचं कर्तव्यच होतं आमचं पालन करणं. अशा वेळेला वाल्या खऱ्या प्रकारे हादरला आणि त्याला नारदांच्या जीवनाचं देखील एक प्रकारे आकर्षण निर्माण झालं. इतकं शुद्ध चरित्र जीवन असावं असं त्याला वाटायला लागलं. आपलं जीवन त्या तुलनेने किती पापी असं वाटायला लागलं. आणि नारदांचा भक्त झाल्यामुळे त्यांनी राम नाम घेतलं. नारदांनी अनुग्रह दिला त्याला आणि नाम दिलं. नारदांना स्मरून तो नाम घेत होता, सगुणाला स्मरून तो नाम घेत होता. तेव्हा रामाचा तर अवतार नव्हता, राम हे भगवत सूचक नाम म्हणून तेव्हापासूनच प्रसिद्ध होतं. दशरथांनी आपल्या मुलाला परमात्म्याचं नाव दिलं राम. हे सद्गुरूंमुळे, सद्गुरूंनी दिलेल्या नामामुळे तो उद्धरला. याच्यात नामाची महती आहे, सद्गुरूंची महती आहे. तो साधू होतो, तो उत्तम रीतीने कर्म करणारा होतो. अशी सगुणाची महती सांगणारे श्लोक सुरू झाले आणि ते आपल्या या विषयात न बसणारे होते, मूळ विषयात न बसणारे होते. कारण याच्यामध्ये पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य याच्यातला कुठलाही भक्ती प्रकार नव्हता, तर सगुण भजनाचं महात्म्य या श्लोकांमध्ये होतं. पण हे श्लोक घेतले गेले तो त्वरित धर्मात्मा होतो. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांतिम निगच्छति कौन्तेय प्रतिजानी ही नमे भक्ता प्रणश्यति. नारदांमुळे जी वाल्ह्याची अवस्था झाली तशी दुराचार्यामुळे, दुराचार्याच्या बाबत माझ्यामुळे होते असं भगवंत म्हणतात. तो त्वरित क्षिप्रम धर्मात्मा म्हणून ओळखला जातो. आणि एवढंच नव्हे तर माझ्या आश्रयाला येणारे म्हणजे श्रीकृष्णांच्या आश्रयाला येणारे मग नारदही असतील, मग ज्ञानेश्वर महाराज देखील असतील. ज्याला आपण परमात्मा आहोत असा बोध आहे त्या सगळ्या पुरुषांना हे लागू आहे. पण मुख्यतः भगवंतांचा आणि अर्जुनाचा संवाद चालू आहे. भगवंतांना स्वतःबाबत ते बोलतात. पापयोनी, स्त्रिया, वैश्य, शूद्र ते पी याती परांगती, त्यांना देखील परमगती माझ्या संगतीमुळे, माझ्या आश्रयामुळे प्राप्त होते. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा. मग जर पापयोनी, स्त्रिया, वैश्य, शूद्र विशिष्ट कारणाकरता प्रत्येक, पण त्यांना परमगती प्राप्त होते, मग पुण्यवान जे ब्राह्मण आहेत आणि भक्त क्षत्रिय आहेत ते मला येऊन मिळतील याच्यात आश्चर्य नाही असं म्हणून अर्जुनाला थेट भगवंत म्हणतायत की अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्वमाम. अनित्य आहे हे मान्य आहे, असुखकारी आहे हेही मान्य आहे. हा लोक जिथं तू जन्माला आलेला आहेस, पण माझं भजन कर तू सुटून जाशील असं भगवंत म्हणतात. आहा कटकटा हे ओखटे वोखटे ये मृत्युलोकींचे उफराटे. एथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू. खूप या मृत्यूलोकाची कहाणी कशी उलट आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. जेथींचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदय होय असता लागी. जेथ दुःख लेवोनी सुखाची अंगी, सळीत जगाते. हा कटकटा हे ओखटे, हे वाईट आहे अतिशय संसार. आणि या संसारामध्ये या संसारातली अतिशय विपरीत अशा कल्पनेनी जगणारी अशी माणसं, त्यांचे व्यवहार, ज्याचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा जिरो निजाय, तयांचे नमस्कारिती पाय वडील म्हणोनी. जवजव बाळ बळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे. आयुष्य निमाले आतुलिएकडे, ते ग्लानीची नाही. जन्मलिया दिवस दिवसे, हो लागे काळाचे ऐसे. ती वाढती करीती उल्हासे उभविती गुढिया. वाढदिवसाच्या वेळेला जणू गुढ्या उभारतात. गुढी उभारण्यासारखं काय केलेलं आहे? विनोबा म्हणतात की मुलगा झाल्यावर वाटायच्या ऐवजी तो चांगला निघाल्यावर मग पेढे तर वाटा. आधी पहा तो काय करणार आहे. आत्ताशी जन्माला आला, त्याचं डोकं अजून वर येतंय, तोपर्यंत पेढे वाटून मोकळे. तो काय कर्म करणार आहे? तो चांगला निघणार आहे का चांगला निघणार नाहीये? पण सगळी उफराटी रीत. दरदूर सापे गिळी जातू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा. तैसे प्राणीये कवणिया लोभा वाढविती तृष्णा. आहा कटकटा, अरे रे, आहा, हाय हाय. इथली फार उफराटी आणि चुकीची वाईट अशी रीत. ये मृत्यू लोकींचे उफराटे, एथ अर्जुना जरी अवचटे जन्मला असी तू. थेट संवाद आहे तरी झड झडोनी वहिला. निघ ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. झडझडून वेगळा हो याच्यातून. भक्ती करायला सुरुवात कर, या भक्तीच्या वाटेला लाग. आणि तुला काही समजत नसेल तर माझ्या भजनाला ये. मन मना भव मत भक्ता मत दियाजी माम नमस्कुरु. तुला काही तत्वज्ञान समजत नसेल तरी देखील तुला ते अनन्य भजन महात्मे कसे भजतात. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः, याच अध्यायात आहे. काही समजत नसेल तरी चालेल. या भक्तीच्या वाटेला लाग, मला भज, जेणेकरून तू अव्यंग निजधाम प्राप्त करशील. माझं मन जे आहे त्या माझ्या मनाशी एकरूपता साध. मन मना भव मत भक्तो, माझा भक्त होऊन राहा. मत दियाजी, माझच पूजन करणारा हो. माम नमस्कुरु, मला नमस्कार करणारा हो. अगदी अगदी वैयक्तिक सगुणाशी संबंधित एव एष्यसी, मलाच येऊन मिळशील. युक्त्वैवम आत्मानम मतपरायणा. हा मतपरायण म्हणजे मलाच सतत येऊन मिळण्याची इच्छा करणारा. आत्मानं मत परायण आपला आपण स्वतः माझ्याशी परायण होणं माझ्याशी येऊन मिळणं माझ्याशी युक्त होणं अशा कृतीमुळं माम एव एष्यसी मलाच येऊन मिळशील हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये सगुण आहे आणि ते सगुण आपण निर्गुण निराकार परमात्मा आहोत अशा जबरदस्त आत्मविश्वासाने बोलणारं सगुण आहे. परमात्म्याचं प्रतिनिधी म्हणून नाही परमात्मा म्हणून बोलणारं सगुण आहे. परमात्म्याचा प्रतिनिधी म्हणून बोलणारे देखील प्रेषित ज्याला म्हणू परमात्म्याकडून आलेले परमात्म्याचा संदेश सांगणारे पण परमात्मा नाही मी त्याचा निरोप घेऊन आलोय असं म्हणणारे असेही पृथ्वी तलावर झालेले आहेत आपण पाहिलेले आहेत आणि तेही पूजनीय वंदनीयच आहेत जेव्हा परमात्म्याचा निरोप घेऊन येतात. येशू प्रेषित आहे. महम्मद प्रेषित आहे. तो जो ऑलमाइटी सर्व शक्तिमान एकाच वेळेला सगळीकडे उपस्थित असलेला शुद्ध जाणीवरूप अत्यंत निर्गुण त्या परमात्म्याचं म्हणणं काय आहे हे सांगण्यासाठी म्हणून आलेले ते प्रेषित. प्रेषित देखील आपल्याला भगवंतासारखेच असतात कारण प्रेषित तरी असतोय कोण पण या ठिकाणी भगवंत म्हणजे परमात्मा आपण सगुण साकार होऊन परमात्म्याचं प्रतिनिधित्वच नव्हे तर परमात्माच बोलतो आहे अशा थाटात भगवान श्रीकृष्ण बोलत आहेत. मन मना भव मत भक्ता मत दियाजी माम नमस्कुरु इथपर्यंत श्रीकृष्णाशी संबंधित आहे. या सगळ्या कृतींनी मतपरायण म्हणजे श्रीकृष्णाच्या मनाशी श्रीकृष्णाचा भक्त होणं श्रीकृष्णाची पूजा करणं श्रीकृष्णाला नमस्कार करणं या कृतीमुळं श्रीकृष्णाशी एकरूप होण्याचा संकल्प करणं कशी इच्छा धरणं या कृतीमुळं माम एव एष्यसी मला येऊन मिळशील इथं मात्र परमात्मा आहे. कारण श्रीकृष्णाला येऊन मिळण्याला काहीच अर्थ नाहीये. श्रीकृष्ण जिथून आला तिथं तू जाऊन मिळशील पण तोच श्रीकृष्ण म्हणून सांगतो आहे असा थाट आहे या श्लोकाचा. ते मुद्दल रूप तुझे जेथून ये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचे नि व्याजे घेवो घेवो येशी द्विभुज चतुर्भुज रूप धारण करून ज्या मुद्दल रूपातून देव देवतांच्या कार्यासाठी परत परत अवतार घेतोस ते मुद्दल रूप त्या रूपाला येऊन मिळशील श्रीकृष्णाला भजता भजता मला भजता भजता ही दोन्ही माझीच रूप आहेत. तुला ते कळत नसेल तर तू श्रीकृष्णाच्या ठिकाणी मन ठेव. सखा होता हा जो श्लोक आहे हा श्लोक मी परत एकदा घेणार आहे आत्मनिवेदन भक्तीच्या वेळेला. मी मागच सांगितलं तर हा आता केवळ सगुणाच्या अंगाने मी घेतो आहे. कारण संपूर्ण समर्पणानंतर म्हणजे सत्य भक्तीनंतर देखील निर्माण होणारा असा हा श्लोक आहे. अर्जुनाला भगवंतांनी जो उपदेश केला तो नवविधा भक्ती हा विषय चाललाय म्हणून श्रवण करणाऱ्याला नाही हे सांगितलं जात. श्रवण करणाऱ्याला सांगितलं जातं की तू परमात्म्यावर प्रीती ठेवणार आहो, तुला परमात्मा प्राप्त करायचा आहे. तो कीर्तन करायला लागतो, तेही परमात्म्याचं कीर्तन करायला लागतो. ज्याच्याकडून श्रवण करतो त्याच्याकडून स्फूर्ती घेतो, त्याच्याकडून प्रेरणा घेतो आणि त्याला माहीत असतं की परमात्म प्राप्तव्य हे आपल्या जीवनाचं इति कर्तव्य आहे. म्हणून तो विष्णू हो स्मरण करतो, पादसेवन अर्चन वंदन असंही शक्य आहे की ज्याच्याकडून श्रवण करतो आहे त्याचं पादसेवन एखाद्या वेळेला करेल, पण हे पादसेवन परमात्म प्राप्ती करता करतो. अर्चन देखील करेल सद्गुरूंचं, पण माहीत असतं की परमात्म प्राप्ती करायची आहे. गुरु हे परमात्माच आहेत, तरी देखील परमात्मा एक आहे त्याच्याकरता मी करतो आहे असाच भाव. आणि त्याकरता दास्य इथपर्यंत देखील तो येईल. पण या सगळ्या कृतींनी ते सगुण त्याला सखा मानायला सुरुवात करतं, त्याचा विश्वास पाहून, त्याची श्रद्धा पाहून, त्याची अनन्य गतिकता पाहून. आणि सख्याला केलेला उपदेश आहे हा की मन मना भव मत भक्ता, श्रोत्याला नाही, नामस्मरण करणाऱ्याला नाही, पूजा करणाऱ्याला देखील नाही. हा सख्याला केलेला, अर्जुनाला केलेला उपदेश आहे. त्याकरता पात्रता संपादन करायला लागेल. म्हणून सख्य भक्ती याच्या पुढे लगेच सुरूच करणार आहे मी. ती सख्य भक्ती झाल्यावर हा श्लोक परत एकदा घ्यायचा आहे. कारण तेव्हा सांगितलेलं जरा तरी समजेल. त्याच्या अलीकडं मन मना भव मत भक्ता हा मत द्याजी माम नमस्कुरु हे समजणार नाही. त्याच्या अलीकडं आधी असं वाटत राहील की सगुणाला सगुणाशी मन एकरूप करायचं का रामनामाशी एकरूप करायचं. त्याच्या अलीकडच्या अवस्थेत असं वाटेल की आम्ही विष्णू भक्त होऊ शिव त्याकरता सद्गुरूंचा आधार घेऊ असं वाटेल. पण हे सर्व करता करता जेव्हा तो सखा म्हणजे सद्गुरूच त्याला खूप जवळचा मानायला लागतील तेव्हा अतिशय अंतरंगातून हा उपदेश येईल की मन मना भव मत भक्ता हा मत दियाजी माम नमस्कुरु. सगळे 700 श्लोक इथं छापलेले असल्यामुळं सगळे श्लोक आपल्याकरता नाहीयेत, छापलेले असले तरी त्या त्या भूमिकेवर गेल्यावर त्या श्लोकाचं खरं महत्व, त्या श्लोकाचा खरा अर्थ, तो श्लोक खरा आपल्याकरता असा तयार होऊ शकेल. म्हणून हा आत्मनिवेदन भक्तीचा श्लोक आहे. परमात्म्याशी एकरूपता साधून आपण परमात्मा आहोत अशा हुंकारामध्ये राहणारे श्रीकृष्ण होते अशी व्यक्ती झाली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी इथं त्यांचं वर्णन ऐसे सावळेनी परब्रह्मे भक्त काम कल्प द्रुमे परब्रह्म आहे पण सावळ सगुण साकार परब्रह्म आहे आणि परब्रह्म आपण आहोत अशा प्रकारचा सतत असणारा बोध आहे आणि मनुष्यासारखं वर्तन करतो आहे असं ब्रह्म आहे. मी मागं सांगितलं की ते यहुदियांना उपदेश जेव्हा मोजेसनी केला तो एका पर्वतावर गेला, तिथं काही काळ त्यांनी वास्तव्य केलं आणि त्याची आणि परमात्म्याची भेट झाली आणि परमात्म्यानी मोजेस उपदेश केला. मोजेस परत आला, पर्वतावरून खाली उतरला आणि सगळे यहुदी भोवती जमा झाले. परमात्म्याची भेट झालेली आहे, आता परमात्म्याचा काय निरोप आहे? तेव्हा मोजेस म्हणाला, कि या माझ्या 10 आज्ञा आहेत, 10 कमांडमेंट्स. लोकांना अशी अपेक्षा होती की परमात्म्याचा निरोप सांगेल. परमात्म्याच्या या 10 आज्ञा आहेत असं नाही म्हणाला मुसा, तो असं म्हणाला की या माझ्या 10 आज्ञा आहेत अशा झोकात म्हणाला की परमात्मा बोलतो आहे. परमात्म्याची भेट झाली, परमात्म्याशी एकरूपता साधली, मग परमात्म्याचा हा निरूप आहे म्हणून नाही सांगत, तर परमात्मा आणि मी एक झाल्यामुळे या त्या 10 आज्ञा 10 कमांडमेंट्स ऐकून घ्या. यहुदींमधल्याच काही लोकांना हे फार विपरीत वाटलं की हा गेला कशा करता आणि येऊन सांगतोय काय. हा गेला अशा करता की मी परमात्म्याला भेटून येतो, तो काय सांगतोय तो निरोप तुम्हाला देईन आणि आता भला म्हणायला लागला की माझ्या या 10 आज्ञा घ्या. पण मोजेस असं म्हणाला की या माझ्या 10 आज्ञा आहेत, या परमात्म्याच्या 10 आज्ञा आहेत. तो परमात्माहूनच आला. तसा अर्जुनाकरता श्रीकृष्ण परमात्माहूनच बोलतो आहे, मन मना भव मद भक्तः मद्याजी माम नमस्कुरु. तशी जर पात्रता संपादन केली तर परमात्म्याचा बोध झालेला कोणीही अशी पात्रता संपादन केलेल्या विराळा भक्ताशी याच भाषेत बोलेल. सद्गुरु देखील तशी पात्रता संपादन केलेल्या आपल्या विराळा भक्ताशी अशाच प्रकारे बोलतील. मन मना भव मद भक्तः मद्याजी माम नमस्कुरु. कारण आपण मी मध्ये वर्तन, जरी आपण संतांकडे गेलेलो असलो तरी आपण मी राखून संतांकडे जातो. प्रत्येक गोष्ट सांगण्याची एक वेळ असते, त्याच्या आधी सांगून उपयोग होत नाही. आधी सांगितलं तर तो एक प्रसंग घडतो बस, पण त्या मीचा त्यांनी त्याग केला असं होत नाही. प्रसंग जरूर घडेल. जसं गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रात एक रावसाहेब, काय आडनाव त्यांचं, कलेक्टर होते, ते महाराजांना भेटण्यासाठी आले तेव्हा त्यांनी आज चिठ्ठी पाठवली. महाराज त्यांच्या खोलीत कोणाशी बोलत होते आणि खरा कोणीही भक्त आला की महाराजांकडे आत येऊ शकत असे, पण कलेक्टर त्या काळात कलेक्टर अशी जी व्यक्ती आहे तिला खूप डिसेन्सी असते असं असल्यामुळे त्यांनी चिठ्ठी पाठवली. नाहीतर कोणी आलं की महाराजांच्या खोलीत खरंच जाऊ शकत असे. असं नव्हतं की महाराजांना चिठ्ठी पाठवायची आणि मग महाराजांनी बोलून घ्यायचं, पण यांना यांच्या ऑफिसमध्ये बसल्यावर चिठ्ठी पाठवणं गरजेचं असे. कलेक्टरची एक पोझिशन असते, त्याप्रमाणे अमुक अमुक आलाय मग ते ठरवणार की याला कधी बोलवायचा, बोलवायचा का बोलवायचा नाही, याला भेट द्यायची की द्यायची नाही. असं असल्यामुळे ती सवय लागलेली होती. म्हणून त्यांनी चिठ्ठी लिहिली की अमुक अमुक रावसाहेब कलेक्टर आपल्या भेटीला आलेले आहेत. महाराजांनी ती वाचली, पलंगावर बसले ते हास्य विनोद करत आणि थोडेसे बोलत, तर महाराजांनी ती बाजूला ठेवून दिली. अर्ध्या तासांनी परत रिमाइंडर म्हणून अजून एक चिठ्ठी पाठवली, महाराजांनी वाचली आणि ठेवून दिली. आणि जेव्हा त्यांनी आपलं नाव लिहून आपला दर्शनोत्सुक भक्त अमुक अमुक नाव आपल्या दर्शनाकरता आलेलो आहे अशी चिठ्ठी पाठवली, महाराजांनी वाचली आणि म्हणाले, अरे इतक्या बाहेर हे कोण थांबले, त्यांना आत बोलून घ्या. आपण सगळीकडे मी राखून जातो, आपली काही एक पोझिशन असते, ती पोझिशन आपल्या विद्वत्तेमुळे असेल, आपल्या कुळामुळे असेल, आपल्या पदामुळे असेल, कशानं कोणत्या तरी प्रकारे कदाचित ती असते. आणि हा मी राखून आपण जातो, परमात्मा स्वरूप होणं हे ध्येय संत समोर ठेवून उपदेश करत असतात. तो उपदेश आणि त्यांच्या समोर बसलेले आपण यांच्यामध्ये फार विसंवादच चालू असतो. ते संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि आपण कोणीतरी असतो आणि ऐकत असतो. हळूहळू ध्येय समजलं तरी हा मी जाता जात नाही, या मीचा अडथळा दूर होणं ही गरजेची गोष्ट असते. हा मीचा अडथळा दूर होण्यासाठी काय करायला पाहिजे, खरं म्हणजे खूप विचारपूर्वक आणि चिंतनानी आपला मी काढून टाकणं हा त्याच्यावर उपाय आहे. तुम्ही याच्याकरता तत्वज्ञानाची पुस्तकं वाचली तर तत्वज्ञानाचा जाणकार मी उपस्थित होतो. तुम्ही याच्याकरता जर पूजा करत असाल तर पूजा करणारा मी उपस्थित होतो. तुम्ही याच्याकरता जर सेवा करण्याचं व्रत घेतलं, भक्तांची सेवा करेन, सद्गुरूंची सेवा करेन, तर सेवा करणारा मी तयार होतो. अडचणी मीच्याच असतात. हे सगळे मी फार वाईट आहेत. सेवक मी, ज्ञानी मी, कर्म करणारा मी, सद्गुरूंकडे परमात्म स्वरूप होण्यासाठी म्हणून गेलेल्या व्यक्तीच्या मी आणि माझं या गोष्टी जाणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्याच्याऐवजी मी आणि माझं जर जाणार असेल तर एक गोष्ट गेली तर त्याचा व्हॅक्युम भरून काढण्यासाठी बरोबर परमात्मा उपस्थित होतो, पण हा मी काढता येत नाही, ही अडचण राहते. म्हणून स्टेपिंग स्टोन म्हणून मी काढता येत नाही आणि परमात्म्यानी भरता येत नाही, म्हणून तू आणि तुझ ही गोष्ट उपस्थित करावी लागते. श्रीकृष्णांना अशी हौस नाहीये की सगळ्यांनी आपल्या पायावर डोकं ठेवावं, आपल्या मनाशी एकरूप मन करावं, सगळ्या जगाला अंकित करावं याकरता सांगितलेलं नाहीये. मी आणि माझं जर काढायचं असेल तर असं काढता येत नाही, म्हणून तू आणि तुझं ही गोष्ट उपस्थित करायला सांगितली. ही अल्टिमेट नाहीये, ही शेवटची नाहीये, पण शेवटची गोष्ट घडण्यासाठी हे होणं गरजेचं आहे. म्हणून मी आणि माझं मावळून जावं याकरता तू आणि तुझं ही गोष्ट उपस्थित करणं गरजेचं राहतं. स्वरूपानंदांचा ती वर प्रार्थना आहे ना, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. हे जर पुढचं व्हायचं असेल तर एक पायरी वगळून करता येत नाही. मी आणि माझं काढायचं असेल आणि परमात्म्याशी एकरूप व्हायचं असेल तर मध्ये एक पायरी गरजेची आहे. गणित पायरी पायरीने सोडवायला लागतं. पायरी गाळली तर पुढच्या पायरीवर जाता येत नाही. काय येतं? कोण इथं गणितात
डॉक्टर आहे?
डॉक्टर शेठ आहेत. एक गणित जर सोडवायचं असेल तर पायरी वगळून एकदम जाता येतं? येत नाही. त्या पायरीवर येऊन त्या पायरीचं एक उत्तर घेऊन त्या उत्तरावर परत काम करायला लागतं. तसं केलं तर शेवटच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचतो. म्हणून प्राप्त करायचा आहे परमात्मा. आणि वस्तुस्थिती अशी आहे की मी आणि माझं घेऊन मी आलेलो आहे. म्हणून तू आणि तुझं ही मधली आवश्यक स्टेप, आवश्यक पायरी ही घ्यायलाच पाहिजे, घ्यायला लागते. तू आणि तुझं, मी आणि माझं जाऊन पूर्ण गरजेचं आहे. कोण कोण संत म्हणतात बाय विल बी डन, कोणाचं म्हणणं आहे? येशूंचं म्हणणं आहे. आता माझं काही न उरो, आता तुमचं जसं असेल तसं होऊन देत, इतका मी जाणं गरजेचं आहे. आणि भगवंताला, अर्जुनाला अंकित करून घेण्यात रस नाहीये, तर परमात्म्याशी एकरूपता जर घडवायची असेल तर मन मनाभव हे झालं पाहिजे. त्यामुळं त्याचा मतभाव नाहीसा होईल. माझं मन हे जायला पाहिजे आणि तुझं मन हे राहायला पाहिजे. माझी भक्ती म्हणजे माझ्या देहाची भक्ती, इंद्रियांची भक्ती, विषय सेवन, माझ्या मनासारखं, माझ्या बुद्धीसारखं, माझ्या देहासारखं, माझ्यासारखं ते सगळं जावं आणि तुझ्यासारखं होवो, मी तुझा भक्त होवो, म्हणजे माझ्याकडे कमी लक्ष देणं मी अपेक्षित आहे. याचे अर्थ जरा नीट लक्षात घेतले, जो मत भक्त होईल त्यांनी स्वतःपेक्षा आता ज्याचा भक्त होतो आहे त्याला अति महत्व देणं गरजेचं आहे. स्वतःचं महत्व कमी करून, काढून टाकून, गोष्ट अशी आहे की मी आणि तू याच्यामध्ये मीचा विसर पाडणं गरजेचं आहे. याचं कारण असं राहतं की मी हाच प्रधान आहे. खरं तर तू प्रधान नाहीये, पण तू हा प्रधान करायचा आहे. कोणी पुजारी देवाची पूजा करेल आणि पुजारी पूजा करत असताना देव त्याला प्रत्येक क्षणाला जर अडवेल, काल नीट पूजा केलीस आणि आज तुझं लक्ष कुठं आहे? तू काही उपचार मधले गाळतोयस कशी? काल 7 ला केलीस, आज 8 ला केलीस, उद्या 9 ला केलीस, परवा केलीच नाहीस, असं जर विचारायला लागेल तर भक्ताला भगवंताचा त्रास निर्माण होईल. खरा भगवंताचा वैरी हा इमिजिएट वैरी जर कोणी असेल तर त्याचं म्हणणं न आवडणारा त्याचा भक्त सारखे मला बोलतात असं म्हणायला लागेल. सारखे बोलतात मी यांचं एवढं, यांची कोणी पूजा तरी करतो का? पण जो करतो त्याला बोलतात असं पुजारी म्हणायला लागेल जर वेळ विचारायला लागेल. कारण पूजा करत असताना पुजाऱ्याचाही भाव असा राहतो की मी प्रधान आहे, मी ठरवीन आज किती आरत्या म्हणायच्या, आज मी ठरवीन की किती वेळ पूजा करायची. मी प्रधान असतो, तू कधी प्रधान नसतो पूजेमध्ये. इथं भगवंत सांगतायत की तुला तू प्रधान कर पूजा करत असताना, मी काढून टाक हे कठीण आहे. खरा मीच प्रधान असतो. पण जर एक मी जाऊन फक्त तूच उरला, बघा ना, मी मला मी असं म्हणतो आणि तुम्हाला तू असं म्हणतो, मी तुम्हाला तू असं म्हणतो म्हणून तुम्ही स्वतःला तू थोडेच म्हणता, तुम्ही आपल्या स्वतःला आणि मला तू म्हणता. तू हा तसा खोटाच आहे, मीच खरा आहे. त्या मीला परमात्मा बोध जर व्हायचा असेल तर ही तू आहे. जर मीचा लोप घडला आणि तू शिल्लक राहिला, फक्त तू ही गोष्ट शिल्लक राहिली, तर तू मीचा लोप घडल्यावर कशाच्या साधला? माझीच आठवण नसेल तर तू हा पदार्थ नाहीच आहे मुळात, म्हणून तो परमात्मा होऊन जातो. काहीतरी क्रम आहे, काहीतरी शास्त्रीयता आहे. म्हणून मन मना भव मद भक्त मद याजी माम नमस्कुरु. आणि हा जो मन मन होणार जे मन आहे, माझ्याशी एकरूप होणार तुझं मन आहे, त्या मनाचा एक भाग कुठंतरी मन मनाभव मन मनाभव असं म्हणतो आहे. आणि त्या मनाचे अनेक भाग वेगवेगळी कामं करत आहेत. त्या मनाच्या एका भागात संसाराला महत्व आहे, एका भागात आपल्या शेतीवाडीला महत्व आहे, एका भागात आपल्या धंद्याला महत्व आहे, एका भागात आपल्या नातेवाईकांना महत्व आहे, आणि तसाच एक छोटासा भाग मन मनाभव करता वापरलेला आहे असं नाही चालणार. समग्र मन, नुसतं मन नव्हे, कारण नुसतं मन म्हणजे आता आपलं आहे तसं. आता आपलं मन कसं आहे? की कालपर्यंत नोकरी उद्योग धंद्यात होतं, रविवारी जरा ऐकलं वगैरे की पुढचा आठवडा चांगला जातो, असं नाही. नोकरी उद्योग धंद्यात देखील मन मन असणं आणि इथं देखील मन मन असणं, असं मन पाहिजे. समग्र इन टोटॅलिटी असं ते मन गरजेचं आहे. काही सुचलं नाही पाहिजे. विनोबा असं म्हणतात की अर्जुन झोपलेला असताना अर्जुनाच्या केसातून देखील श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा आवाज येत असे. पुढं अर्जुन आणि भगवंत हे इतके एकसारखे दिसायला लागले. दोघांचेही केस कुरळे होते, दोघही दिसायला अतिशय सुरेख, बलदंड आणि सुंदर. राकट नव्हते, मवारी होती, असे सुंदर होते. आणि इतका श्रीकृष्णाशी एकरूप झालेला होता की श्रीकृष्णाशिवाय काही सुचत नव्हतं. म्हणून लोक अर्जुनाला मौजेनी श्रीकृष्ण म्हणत असत. जसं तुम्ही खूप स्वामींचा छंद घ्यावा आणि मग तुमच्या मित्रमंडळींनी तुम्हाला गमतीने स्वामी म्हणावं, अर्जुनाला त्या काळात लोक श्रीकृष्ण म्हणत असत. इतका अर्जुन श्रीकृष्णांशी एकरूप झालेला होता. आणि तशी स्थिती व्यासांची होती बर का. व्यासांना देखील इतके प्रकांड पंडित आणि जगद्गुरु, पण श्रीकृष्णांचा अपार छंद निर्माण झाला. सगळी पुराण व्यासांनी रचली, ब्रह्मसूत्र व्यासांनी रचलं, महाभारत व्यासांनी केलं, भागवत व्यासांनी सांगितलं. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणण्याचा प्रघात, एवढं मोठं वाङ्मय व्यासांनी निर्माण केलं. महाभारतानंतर तर व्यास श्रीकृष्णांमुळे इतके प्रभावित झाले. महाभारतानंतर म्हणजे त्यांनी ते प्रत्यक्ष लिहिल्यानंतर, की त्यांना श्रीकृष्णावाचून काही सुचेना म्हणून त्यांनी भागवत लिहिलं. त्या व्यासांनाही त्या काळात लोक श्रीकृष्ण म्हणायला लागलेले होते. म्हणून विनोबा एका ठिकाणी म्हणतात की श्रीकृष्णा भगवद्गीतेचा वक्ता श्रीकृष्ण आणि ऐकणारा अर्जुन देखील श्रीकृष्ण पदवीला प्राप्त झालेला. आणि ज्यांनी लिहिलं ते व्यास देखील त्या काळात लोक श्रीकृष्ण त्यांना म्हणायला लागले, इतके श्रीकृष्णाशी एकरूप. अशा रीतीने श्रोता, वक्ता आणि लेखक हे तिघही श्रीकृष्ण रूप होऊन गेले, परमात्मा झाले. मन मना भव मत भक्ता मत दियाजी माम नमो. म्हणून विभूती पूजेला नाक मुरडू नका असं सांगणारा हा श्लोक आहे. जर विभूती समोर आली तर तुमची प्रगती मात्र टप्प्याटप्प्याने व्हावी. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम या मार्गाने तुम्ही जावं जालच. आधी हे करताच येणार नाही, पण याचा शेवट जर कुठं असेल तर तुम्ही पूजक व्हाल, तुम्ही भजक व्हाल, तुम्ही वेडे झाल्यासारखे व्हाल, जशी मीराबाई झालेली होती. जसे कबीर झालेले होते, जसा उद्धव झालेला होता, गोपी झालेल्या होत्या. कबीर तर म्हणतात की कबीर कबीर क्या कहे जा जमना के तीर. एक एक गोपी के प्रेम में बह गहे कोटि कबीर. या अर्थाच्या प्रकाशात हा मन मना भव मत भक्ता मत याजी माम नमस्कुरु. मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मानम मत्परायणः हा श्लोक पाहणं गरजेचं आहे. या श्लोकाचं खरं निरूपण म्हणजे गोपींचं चरित्र सांगणं असं मी म्हणेन. गोपींचं गुणगान करणं म्हणजे या श्लोकाचं निरूपण आहे. भगवंत गेल्यावर गोपींची सांत्वना करायला पाहिजे म्हणून उद्धवाला भगवंतांनी गोकुळात पाठवलं की त्यांना बातमी दे की श्रीकृष्णांनी देह त्याग केला. आणि जनार्दनाने उपदेश केलेला होता जो महान भागवत झालेला होता असा उद्धव आपलं ज्ञान सावरत सावरत गोपींना सांगण्यासाठी म्हणून गेला. सगळ्या गोपी त्याच्या भोवती आणि उद्धव श्रीकृष्ण कसे येणारे आणि जाणारे नाहीत हे सांगायला लागला. ते कसे सर्वत्र चराचरात भरून राहिलेले आहेत हे सांगायला लागला. तेव्हा गोपी खळखळून हसायला लागल्या. त्या म्हणायला लागल्या की हे सांगण्यासाठी तुला त्या गोविंदाने इथं पाठवलं. त्याची थट्टा करण्याची खोड अजून गेलेली दिसत नाहीये. आम्हाला माहितीये की त्याचा विरह कधी होत नाही आणि तो कधी जात नाही आणि येत नाही. आमच्याशी तो बोलतो. आम्ही हवं तेव्हा आमच्या हृदयातून त्याला बाहेर काढतो त्याच्याशी. तुला त्यांनी तत्वज्ञान सांगून ते तत्वज्ञान आम्हाला शिकवण्यासाठी पाठवलेलं दिसतंय. आम्हाला हे सगळं माहिती आहे म्हणाले. पण आमच्यापासून तो कधी दूर गेलाच नाही. आम्ही हाक मारली की तो येतो. आमच्यामध्ये खेळतो. आम्हाला माहिती आहे की तो परमात्मा आहे. त्याच्या शांतीचा प्रत्यय आम्ही घेतो, त्याचा आनंदाचा प्रत्यय आम्ही घेतो. उद्धव गोकुळातल्या मातीत गडाबडा लोळला. हे आहे मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु याचं निरूपण. मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः. मत्परायण आपण स्वतः व्हावं अशी इच्छा करणारा युक्त होऊन मलाच येऊन मिळाल्याखेरीज राहत नाही। तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निशेख मद्याजी चोख नाव, ऐसा मिया आथिला होसी तेथ माझियाची स्वरूपा पावसी, हे अंतकरणींचे तुझ पासी बोली जतासे। अगा अवघिया चोरिया आपुले जे सर्वस्व, आम्ही असे ठेविले सर्वांपासून चोरून जे आमचं सर्वस्व, आम्ही आमच्यापाशी राखून ठेवलेलं होत, ते पावोनी सुख संचले होऊनि ठासी, ऐसे सावळेनी परब्रह्मे भक्त काम कल्पद्रुमे बोलिले आत्मा रामे संजयो म्हणे। हरी 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 ओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम किंच जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 स्वामी जी, बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
काही निवेदन करतो। 18 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर आपली पंढरपूर आनंद यात्रा आणि साधना शिबिर आयोजित झालेलं आहे। एव्हाना आपल्या सर्वांना याची माहिती झाली आहे। बऱ्याच साधकांनी याच्यासाठी आपली नाव नोंदणी सुद्धा केलेली आहे। आपण असं ठरवलं होतं की 20 मे पर्यंत आपण ही नाव नोंदणी सुरू ठेवणार आहोत, पण एकूण लक्षणं अशी दिसत आहेत की या एप्रिल महिन्यातच ही कदाचित आपली पूर्ण होईल। त्यामुळे ज्यांनाही अजून आपला विचार पक्का केला नसेल किंवा ठरवलं नसेल, त्यांनी त्वरित विचार पक्का करून आपली नाव नोंदणी करावी। याचं शुल्क प्रत्येकी ₹2200 असं आहे। त्याबरोबर आपण जास्त जरी रक्कम दिली तरी ती मंडळाला हवी आहे, ज्याच्यातून इतर काही साधक की ज्यांना एवढं शुल्क भरता येत नाही त्यांची व्यवस्था आपल्याला करता येईल। आज हे केंद्र संपल्यानंतर वरती आत्मप्रकाश ध्यान मंदिरामध्ये हे शुल्क आणि त्याच्याबरोबर जो फॉर्म असतो तो मिळण्याची, शुल्क भरण्याची आणि फॉर्म मिळण्याची व्यवस्था केलेली आहे। आपण हे केंद्र झाल्यावर वरती जाऊ शकता। 22, 23 आणि 24 एप्रिलला आपलं भूगावचं याच महिन्यातलं दुसरं शिबिर होणार आहे। त्याची कार्यक्रम पत्रिका खाली ग्रंथ विक्री केंद्रात सद्भक्त श्रीयुत गिरीश फाटक यांच्याकडून आपण घेऊन जावी. येत्या शनिवारी आणि पुढच्या शनिवारी म्हणजे 24 आणि 30 एप्रिल सप महाविद्यालयात रमाबाई लेडी रमाबाई सभागृहामध्ये संध्याकाळी 6:15 ते 8:15 अशी दोन प्रवचनं होणार आहेत. येत्या शनिवारी जे होईल ते सद्भक्त पंकजदादांचं प्रवचन होईल आणि त्याच्या पुढच्या शनिवारी म्हणजे 30 एप्रिलला होईल ते पूजनीय स्वामीजींचं होईल. आपली त्यावेळची केंद्र म्हणून आपण सर्वजण एसपी कॉलेजच्या रमाबाई सभागृहामध्येच जमणार आहोत येत्या शनिवारी संध्याकाळी 6:15 ते 8:15. आठवड्यातले बाकीचे सर्व जे कार्यक्रम आहेत ते आपल्या नेहमीच्या नियोजनाप्रमाणेच होणार आहेत. 6, 7 आणि 8 मे या दिवशी भूगावला आपलं मे महिन्यातलं पहिलं शिबिर होईल. मे महिन्यामध्ये सुद्धा आपण दोन शिबिरं घेतो, त्यातलं पहिलं शिबिर 6, 7 आणि 8 मे असं भूगावला होणार आहे. त्याची नावनोंदणी आजपासून सुरू झाली. खाली पुस्तक विक्री कार्यालयामध्ये सद्भक्त श्रीयुत माधवराव साखरतंडे किंवा राजू कुलकर्णी यांना आपण या नावनोंदणीसाठी भेटावं. सहा सात आणि आठ मेचं जे भोगावचं शिबिर आहे त्याचं महत्व असं की त्याच्यानंतर 21, 22, 23 मेला जे दुसरं शिबिर होणार आहे 20, 21, 22 मेला जे शिबिर होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या पुण्यातल्या साधकांना जागा मिळण्याची शक्यता जवळजवळ नाही. कारण परगावचे साधक विशेषतः नागपूरच्या 30 साधकांनी आपलं नाव आधीच तिथे सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे ज्यांना मे महिन्यात शिबिराला जायचं आहे त्यांनी 6, 7, 8 मे ह्यावेळचं जे शिबिर आहे त्यातच आवर्जून आपलं नाव नोंदवावं. नमस्कार, नेहमीप्रमाणेच शांततेने आणि ओळीने करायचे आहेत. निवेदनं संपली.